श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीचे विश्लेषण निरूपण सुरू आहे। 48व्या ओळीपर्यंतच निरूपण विश्लेषण घेऊन झालं। 48वी ओवी, जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जीवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होणे। मी माझे स्वरूप तुझ्या स्वरूपात गेल्याने काहीच राहत नाही। मी जेव्हा तुझ्यासारखा होतो तेव्हा मी उरतच नाही। जसे निद्रा सुरू झाली की जागृत अवस्था हरपते, त्याप्रमाणे मी पूर्णपणे तुझ्यात हरवून जातो। 48व्या ओळीवरील निरूपण विश्लेषण कालपर्यंतच घेऊन झालं। आज 49व्या ओळीला आपण सुरुवात करतो आहे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। अंधाराचे ठाई सूर्य प्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी। अंधाराची ठाई सूर्य प्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी। अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश कधी राहू शकतो का? किंवा सूर्यप्रकाशाने म्हटलं की मला अंधाराला पाहायला जायचं आहे, तो कसा दिसतो, तर तसं शक्य होईल का? तथापि मी आहे ही जाणीव राहतेच, माझे देखणे पण हे नष्ट होत नाही। आता या ओळीतून पुन्हा मागील ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे दृष्टांताच्या आधारे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवा महाराजांशी होणारी जी भेट कशी आहे ते पहा। समजा आपण अंधारात बसलेलो असताना तेथे सूर्यप्रकाश नसतो। अंधारात जेव्हा आपण बसतो तेथे सूर्यप्रकाश नसतो, कारण अंधार आणि प्रकाश हे एकमेकांचे विरोधी आहेत। प्रकाश असला तर मग तिथे अंधार नसतो, आणि अंधार असला तर मग तिथे प्रकाश हा नसतो। सूर्याला कधी अंधार माहीत असेल का? अंधार नष्ट करण्याची शक्ती सूर्याजवळ आहे। सूर्याची एक किरण अंधाराला पुरेसा नाही करण्यासाठी पर्याप्त आहे। तथापि सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, सूर्याला हे शक्यच नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला हेच सांगत आहे, मी तुला मन बुद्धी देहाच्या अंगाने पाहू शकत नाही। मन बुद्धी म्हणजे देहाचे इंद्रिय सगळे, या इंद्रियांच्या माध्यमातून, या शरीरावर असलेल्या डोळ्यांच्या माध्यमातून मी तुला पाहू शकत नाही। मला तुझ्याकडे पाहताना तुझ्यामधील आत्माच दिसतो, म्हणजे आत्मस्वरूपातून जेव्हा मी पाहतो तर मग मला तुझा देह दिसतच नाही, म्हणजे मला तुझ्यात तो आत्माच दिसतो। ज्ञानोबा पूर्ण आत्मस्वरूपातूनच चांगदेवांच्या आत्मस्वरूपाकडे पाहत असल्यामुळे त्याच्या आत्मस्वरूपाशी ते एकरूप होऊन जातात। मग ते जाणीवरहित नसूनही चांगदेवाला पाहू शकत नाही, कारण तिथे देह तादात्म्य पूर्ण सुटलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज देहधारी जरी होते, चांगदेव हे सुद्धा देहधारी होते, पण स्थिती एवढी उच्च होती, पातळी एवढी उंचावलेली होती की तो देहभाव पूर्णपणे संपलेला होता आणि आत्मभावातून ते एकमेकांकडे पाहत होते. ते एकमेकांसमोर असतील किंवा नसतील तरीसुद्धा आत्मस्वरूपाने ते एकरूप झालेले होते. आणि बहुतेक संत जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा ते शब्दांनी एकमेकांशी बोलत नसतात. जसं आपण एकमेकांचं अभिवादन करतो, हँडशेक करतो, रामराम करतो, नमस्कार घालतो, तसं आत्मसाक्षात्कारी पुरुष, आत्मसाक्षात्कारी संत कोणाला अभिवादन करत नाही, अभिनंदन करत नाही, पण त्याचवेळी ते जे काही पाहतात ते आत्मस्वरूपातून पाहतात. त्यामुळे त्यांना प्रत्येकाची पातळी कळत असते, प्रत्येकामध्ये ते एक आत्माच पाहतात. जाणीवरहित नसूनही ते चांगदेवाला पाहू शकत नाही. देखणे पण आहे पण पाहू शकत नाही. अशी आश्चर्यकारक भेट आहे. जसा जागेपणा असतानाही निद्रेला पाहू शकत नाही आणि निद्रा आली की ताबडतोब तो जागेपणा संपतो, तर आत्म्याने आत्म्याला पाहणे अगदी हे असे आहे. आत्मा एक रूपच आहे, मग तेथे भेटणारे दोघे कुठे राहतील? दोघे असतील तर ते एकमेकांना पाहू शकतात डोळ्याच्या माध्यमातून. दोघे असतील तर डोळे एकमेकांना पाहू शकतील, पण आत्मा हा तुझ्यातला किंवा माझ्यातला, आत्मा तर आत्मरूपाने एकच आहे, मग तो कसा वेगळेपणा पाहिल? तिथे द्वैत ही भाष किंवा द्वैत ही भाषा कुठे काही उरतच नाही. ज्ञानदेव आणि चांगदेव हे व्यक्ती स्वरूपात उरत नाही, म्हणजे त्यांचे देह तिथे काही कामाचेच नाही. दोघेही लुप्त होऊन जातात, दोघांचेही देह इथे लुप्त झालेले आहेत आणि म्हणून फिजिकली भेटण्याची क्रिया संपलेली आहे. आणि ती फिजिकली भेटण्याची क्रिया संपली जरी असली तरी ते भेटतात, तरी ती भेट होत आहे, कारण ती भेट आत्मस्वरूपातली आहे. तैसे क्रिया किरणा साही तरी अद्वैती भक्ती आही हे अनुभवाची जागे नव्हे बोलायसे. तैसे क्रिया किरणा साहे तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. बोलून हे अनुभव करण्यासारखं नाही आहे किंवा अनुभव करून बोलण्यासारखं नाही आहे. माऊली ज्ञानेश्वरांचे हे अफाट आणि अचाट असे शब्द सामर्थ्य आहे. आणि हे शब्द सामर्थ्य असूनही ते म्हणतात की अद्वैतामध्ये जी भक्ती आहे तेथे क्रियाच नाही. तैसे क्रिया किरणास आहे तरी अद्वैती भक्ती आहे. अद्वैतातली ही भक्ती आहे पण तिथे क्रियाच उरत नाही. मग सांगणार कसे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. त्या बोलण्या म्हणजे त्या शब्दांचा विषय नाही आहे, तिथे शब्दांचे कामच नाही, बोलता येण्यासारखे काहीच नाही आहे. मग बोलणार कोणाशी आणि बोलणार कसे? म्हणून हे अनुभवाची जोगे, हे अनुभव घेण्यासारखे आहे, म्हणून याचा अनुभवच घेता येतो. जर तयारी असेल तर याचा अनुभव घ्या. हे बोलून दाखवता येत नाही, हे सांगता येत नाही, क्रिया करून हे करता येत नाही. आणि हीच खरी भेट, जिथे शब्दांचं काही कामच नाही. एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज खऱ्या भेटीचे वर्णन करत आहेत. हेची भेटी साच रूपाचा आठव विसावला जीव आवडीपे सुखाचे भातुके करावे जतन सेविल्या तहान भूक जाय दुरील जवळी आपणच होते कवळले चित्ते जीवनासी तुका म्हणे नाम घेता वेळोवेळी होतील सकळा शीतळा नाडी कशी भेट आहे हेची भेटी साच रूपाचा आठव विसावला जीव आवडी पे अशी आठवण झाली अशी स्मृती झाली त्या सत्य स्वरूपाच्या ठिकाणी त्या भेटीमध्ये विसावला जीव आवडी पे त्याच्या आवडीने जीवाला विसावा मिळाला सुखाचे भातुके करावे जतन सेविल्या तहान भूक जाय असे हे सुखाचे भातुके असे जतन करून एक एक कण खावा गरीबाच्या लेकरांना बुंदीचा लाडू दिला की त्या बुंदीच्या लाडवाचा एक एक कण काढून खात असतो तो गरीबाचं लेकरू आणि एक एक कण करत सकाळचा लाडू संध्याकाळपर्यंत जतन करून ठेवतो त्याची तहान आणि भूक याच्याने भागते दुरील जवळी आपणच होते आणि कवळले चित्ते जीवनासी तुका म्हणे नाम घेता वेळोवेळी होतील सकळा शीतळा नाडी हे नामस्मरण सतत नामस्मरण केल्याने नाम जप केल्याने काय होईल होतील सकळा शीतळा नाडी सर्व इंद्रिये मन बुद्धी सहित सगळं काही शांत होईल तुकाराम महाराज आत्मस्वरूपाची चर्चा करत आहे आत्मस्वरूपाची आठवण हीच खरी भेट आहे आणि ते आत्मसुख सांभाळून भोगताना शरीराची तहान भूक पूर्णपणे संपते शरीरामध्ये तहान भूक राहत नाही तहान हारपली भूक जे दूर आहे असे वाटते ते आत्मसुख अगदी आपल्या जवळ असते आणि जीवनामध्ये त्याच्याकडेच चित्त द्यावे नाम आणि नामी यात पूर्ण अद्वैत आहे म्हणून वारंवार ते नाम घेतल्याने सर्वत्र शीतलता आणि शांतता राहते असा हा नामस्मरणाचा मोठा योग नामस्मरणाची मोठी युक्ती आणि नामस्मरणाचा मोठा इम्पॅक्ट असा होतो तर नामस्मरण असू द्या अभेद भक्ती असू द्या अष्टांग योगाची उच्च पातळी असू द्या प्रत्येक स्थितीत कोणत्याही मार्गाने आत्मस्वरूपापर्यंत जर गेलो हे मार्ग भिन्न भिन्न आहेत पण शेवटी शेवटचा मुक्काम जो गाठायचा आहे तो म्हणजे ते आत्मस्वरूप त्या आत्मस्वरूपाला एकदा पोचलं की संपूर्ण देहभाव हरपून जातो देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला असा जेव्हा देह भाव शरीर भाव किंवा जीवभाव सुद्धा जेव्हा संपतो तेव्हा मग आत्मभाव प्रकट होतो आणि आत्मभाव प्रकट झाल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला त्या आत्मस्वरूपातून जेव्हा पाहतात तो आत्मभाव प्रकट झाल्यानंतर त्यांना इतर सगळं काही दिसतच नाही अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही परी मी आहे हे काही नवचेची जेवी माझे देखणे पण नष्ट होत नाही सूर्यप्रकाश तर नाही, तथापि मी आहे ही जाणीव राहतेच, असं त्या अंधाराच्या ठिकाणी होते। तर ही जी भेट आहे ज्ञानेश्वरांची आणि चांगदेवांची, आता इथे भेट नाही, हे तर पत्रच आहे। पत्रातून माऊली ज्ञानेश्वर महाराज हा मजकूर चांगदेवांना पाठवतात, त्यांना मेसेज पाठवतात की तुला आणि मला शरीराने एकमेकांशी भेटताच येत नाही, कारण आत्मस्वरूपामध्ये दोघे आपण आहोत आणि आत्मस्वरूपाच्या ठाई आपल्याला आत्म्यालाच पाहावं लागेल। म्हणून चांगदेवा आत्मस्वरूपाची आणि आत्मस्वरूपाला पाहण्याची सवय लाव। जेव्हा आत्मस्वरूपातून पाहशील तर सर्वत्र सर्व जगामध्ये तूच भरला आहे, तू वटेश्वरच सर्वत्र भरलेला आहे असं तुला दिसेल। मग तिथे तुला ज्ञानेश्वरी दिसणार नाही, कारण तूच वटेश्वर आहे, तूच चक्रपाणी आहे, तूच वटेश्वराचा पुत्र देखील आहे। म्हणून तूच तू स्वतःला सर्वत्र दिसशील आणि दिसशील, दिसण्यासाठी पाहावं लागतं, पण इथं पाहणे हा ही क्रियाच उरत नाही, मग दिसणे कुठले राहिले, मग पाहणे दिसणे हे पण संपलं आणि एकंदरीत एक एकमेव आत्मा चुरला। द्वैतही गेलं, अद्वैतसुद्धा गेलं, तिथे अद्वैतही राहिलं नाही, अशा अवस्थेमध्ये ते आत्मस्वरूप, तेवढं आत्मस्वरूपच तिथे शिल्लक राहिलं। अशा आत्मस्वरूपामध्ये एकमेकांना पाहणारे जे उच्च पातळीचे सद्गुरू असतात, जे आत्मसाक्षात्कारी सद्गुरू असतात, ते एकमेकांना अशा पद्धतीने पाहू शकतात। पण शिष्यांना बोध करायचा असतो म्हणून त्यांना खालच्या पातळीवर यावं लागतं आणि म्हणून ते द्वैत करून शिष्यांसोबत संवाद साधतात किंवा उपदेश करतात। आणि म्हणूनच ज्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना म्हणलं, विवेकानंद एकदा गेलेत परमहंसाजवळ की तुम्ही तुमच्या देवीला सांगा ना, तुम्ही तुमच्या काली मातेला सांगा ना, माझ्या घरची परिस्थिती फार वाईट आहे, थोडीशी काहीतरी मदत करा जेणेकरून मी आपली तपस्या व्यवस्थित करू शकेल। रामकृष्ण हसले आणि विवेकानंदांना म्हणाले की तूच सांग ना, तुला पण तर ध्यान करता येते, तुझी पण तर चर्चा होत असते। म्हणून विवेकानंद गेलेत गहन ध्यानामध्ये, गेलेत गहन ध्यानामध्ये ते ठरवून गेले की मी काली मातेला विनंती करेल। आणि त्यांची समाधी सुटल्यानंतर परत जेव्हा ते रामकृष्णाकडे आलेत, तर रामकृष्णाकडे आल्यानंतर सद्गुरूंनी त्यांना विचारलं की का रे, झाली का तुझी भेट काली मातेशी, केली का तिला विनंती काही अर्थसहाय्य करण्यापाई? तेव्हा विवेकानंद म्हणले, कोण कोणाला विनंती करणार, तिथे कोणी उरलंच नव्हतं, आणि माझ्यातला तो भाव ज्याच्याने मी विनंती केली असती तो भाव तर केव्हाचाच मागे सुटलेला, मी कशी काय विनंती करू, कोणाला विनंती करू, तिथे कोणी उरलंच नाही। समाधीच्या अवस्थेत जेव्हा आत्मजागृती आत्मसाक्षात्कार होऊन त्या परमात्म्याशी संवाद होतो, त्या संवादाची कुठलीच काही भाषा बोली नसते, तिथे शब्द नसतात, अक्षर नसतात, तिथे अपेक्षा नसतात, तिथे आकांक्षा नसतात, साकांक्ष आराधने केव्हाच मागे सुटलेले असतात, अशा त्या समाधीच्या अवस्थेत जेव्हा सर्वत्र आत्मेच आत्मे दिसतात, तर आत्मे हे वेगवेगळे नसून मीच एक आत्मा सर्वत्र भरलेलो आहे, याला समदर्शनाचा योग माऊली म्हणतात। तर हा समदर्शनाचा योग झाल्यानंतर कोण कोणाला पाहणार, म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतात की अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही न वचेची जीवी। कसं काय होईल, समजा आपण अंधारात बसलेलो असताना तिथे सूर्यप्रकाश येईल तर तिथे अंधार उडेल का? तिथे अंधार उडणारच नाही, सर्वत्र उजळच होऊन, कारण अंधार आणि प्रकाश हे एकमेकांचे विरोधी आहेत, पूर्णपणे एकमेकांच्या विरोधात आहे. अंधारामध्ये एक छोटासा सूर्यप्रकाश किंवा एक छोटीशी आभा कशाची जरी असेल, तेवढी जरी आली तरी अंधाराला दूर सारते. आणि म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय, छोटीशी ज्योती जरी असली तरी त्या अंधाराला पीछे हाट करायला लावते. आणि चांगदेवाला सांगताना माऊली हे सांगतात की तुझी माझी अवस्था अशी आहे की इथे अंधारही खपत नाही, इथे उजेडही खपत नाही, कारण दोघेही एकाच पातळीवर आत्मस्वरूपाच्या एकाच स्थितीमध्ये आपण स्थित आहोत. 49व्या ओवीवरचं निरूपण पुढे सुरू ठेवू. थांबायच्या आधी त्या ओवीचा एकदा उच्चार करूया. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचे चिजेवी. मागच्या ओवीसारखंच याच्यामध्ये पण तीच पुनरावृत्ती झालेली आहे. आणि चांगदेव आणि ज्ञानदेव यांची ती उच्च अवस्था इथे सुद्धा एक्सप्लेन करण्यात येत आहे. आज इथे थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.